जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी थुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। भूय एव महाबाहो श्रुणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्षामि हितकाम्यया। दहाव्या सुरुवातीचा पहिला श्लोक आहे। हे महाबाहो, भूय एव, तू परत एकदा ऐक। भूय एव महाबाहो श्रुणु मे परम वचः, माझं परम वचन तू परत एकदा ऐक। यत्तेहं प्रियमाणाय वक्षामि हितकाम्यया, माझं बोलणं ऐकून संतुष्ट होणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने मी सांगतो आहे, असं भगवंत म्हणतात। भगवंतांनी आतापर्यंत 9व्या अध्यायापर्यंत जी भगवद्गीता सांगितली, जो उपदेश केला, त्या उपदेशाच्या बाबत अर्जुन अत्यंत संतुष्ट होता। अत्यंत संतुष्टतेने अर्जुन ते ऐकत होता। असं असल्यामुळं भगवंत म्हणतात की अतिशय आवडीने तू ऐकतो आहेस, म्हणून तुझ्या हिताचं जे आहे, तुझ्या हिताची कामना करून तुझ्या हिताचं आहे ते मी तुला सांगतो। भगवंत आणि अर्जुन यांच्यातले अत्यंत प्रेमाचे असे सख्याचे असे प्रसंग भगवद्गीतेत जिथं जिथं आलेले आहेत आणि ज्ञानेश्वरीत वर्णन करून सांगितलेले आहेत, सख्य भक्तीच्या अंतर्गत आपण पाहतो आहोत। भगवंतांना अर्जुनाला सांगायला आवडत होतं, अशा करता की अर्जुनाला देखील भगवंतांचं ऐकायला आवडत होतं। हे एकमेकांवर परस्परांवर संबंधित आहे। भगवंत असं म्हणतात की अत्यंत संतुष्ट होऊन तू ऐकतो आहेस, हेच भगवंतांचं देखील अर्जुनाला सांगण्याचं कारण होतं। आपण जे बोलतो ते दुसरा कशा रीतीने श्रवण करतो त्याचाही अंदाज बोलणारा सतत घेत असतो। तुम्ही बोलत असताना ज्याच्याशी तुम्ही बोलताय, ज्याला तुम्ही काही ऐकवताय, तो जर तुमच्याकडे पाहत नसेल, दुसरीच कोणती तरी कृती करत असेल, त्याला तुमच्या बोलण्यात रस नाही असा अर्थ असतो। शेवटी तुम्हाला विचारायला लागतं की तुझं लक्ष आहे की नाही, मी तुझ्याशी बोलतो आहे असं म्हणावं लागतं। याचा अर्थ तुमच्या बोलण्यामध्ये त्याला रस नाही। तुम्हाला सांगण्यामध्ये रस आहे पण त्याला ऐकण्यामध्ये रस नाहीये। त्याचे आणि तुमचे काहीतरी मतभेद आहेत। अशा वेळेला सांगणाऱ्यांनी कितीही जोर करून सांगितलं तरी देखील ऐकणारा ऐकायला इच्छुकच नसतो। त्याला ऐकण्यामध्ये रसच नसतो किंवा काहीतरी वैचारिक मतभेद आहे, काहीतरी मनोभेद आहे असा त्याचा अर्थ होतो. परमार्थाचं श्रवण करताना ऐकणारा संतुष्ट होतो आहे की नाही ही सांगणाऱ्याच्या पक्षी महत्वाची खूण असलीच पाहिजे. आपण बोलतो आहोत तर ते ऐकायचं समोरच्याला आहे की नाही. स्वामीजी असं सांगत असत की काही काळ, अत्यंत थोडा काळ, स्वरूपानंदांनी रात्री 15 ते 20 मिनिटं ज्ञानेश्वरीचं निरूपण केलं. त्यांच्या पडवीमध्ये जिथं राहत होते त्या पडवीतच एक भिंत घालून छोटी खोली केलेली होती आणि त्या खोलीत ते पलंगावर बसत असत आणि समोर थोडीशी मंडळी असत. स्वरूपानंदांनी ही ज्ञानेश्वरी सांगण्याचं कारण देखील त्या ज्या अत्याबाई होत्या, भाऊंच्या भगिनी, त्यांच्याकरता म्हणून स्वरूपानंद थोडं निरूपण करत असत. पण त्यांच्या प्रकृती मानाला धरून एक 15 मिनिटं निरूपण करत असत किंवा 20 मिनिटं ते बोलत असत. त्या निरूपणाचा नियम असा होता की ऐकत असताना कोणालाही जांभई आली की स्वरूपानंद निरूपण थांबवत असत. कारण वक्ता बोलतो आहे आणि श्रोता जांभई जर देत असेल याचा अर्थ आता त्याची मनस्थिती ऐकण्याची नाही, त्याची मनस्थिती आता वेगळी झालेली आहे. सोनोपन दांडेकर असं म्हणत असत की झोपेचं आणि कीर्तन प्रवचनांचं फार जवळचं नातं आहे असं म्हणत असत. त्यांना कोणीतरी म्हटलं की मामा तुम्ही या लोकांसमोर बोलता त्याच्यातले कितीतरी झोपलेले असतात. ते म्हणाले काय करणार, तेही तिला काही बोलवत नाही, ती येते. त्यात ही मामा सहृदय असल्यामुळं झोपलेले लोक सोडून जे जागे आहेत ते तरी उत्सुकतेने ऐकतायत म्हणून ते सांगत असावेत. पण स्वरूपानंदांच्या तिथं पावसला देसायांच्या घरातलीच 4-6 मंडळी बसणार आणि त्याच्यातली जर एक मंडळी आणि जांभई हा तसा संसर्गजन्य रोग देखील आहे. भगवंत ज्या अर्थी म्हणत आहेत की तू संतुष्ट होऊन ऐकतो आहेस तेव्हा त्या संभाषणात अर्जुनाने तरी एकदाही जांभई निश्चित दिली नाही. आणि युद्धप्रसंगी जर जांभई देईल तर शत्रूला फावलंच समजायचं. तरी देखील या उपदेशाच्या ठिकाणी अर्जुन अत्यंत सावध होता. हा उपदेश ऐकण्याच्या ठिकाणी अर्जुन सावधही होता, उत्सुकही होता आणि संतुष्टही होता. त्यामुळे भगवंतांना देखील अर्जुनाला सांगायला तेवढाच संतोष वाटत होता. अशा व्यक्तीच्या हिताची इच्छा धरून सांगणारा नेहमी सांगेल. भगवंत तेच म्हणत आहेत, मी तुझ्या हिताची कामना करून तुला सांगतो आहे. भगवंतांच्या दृष्टीने अर्जुनाचं हित, अर्जुनापुरतं जर बोलायचं झालं आणि भगवद्गीतेचा प्रसंग होता तर अर्जुनाला स्वरूपबोध प्राप्त होणं, अर्जुनाचा मोह नाहीसा होणं, अर्जुनाची बुद्धी स्थिर होणं आणि अर्जुनानी कर्तव्य कर्म करायला प्रवृत्त होणं, आत्मज्ञान सांभाळून कर्तव्य कर्म करायला प्रवृत्त होत ही भगवंतांची अर्जुनाच्या दृष्टीने असणारी हिताची इच्छा होती, हिताची कामना होती. युधिष्ठिर राजा व्हावा आणि आर्यावर्तामध्ये असणारी जी राज्य शकट होती त्याच्यामध्ये एक समर्थ सम्राट निर्माण व्हावा की जेणेकरून त्याचे मांडलिक असलेले सर्व राजे हे भोगांच्या अधीन न होता जनतेचे हित सांभाळणारे व्हावेत हा व्यापक आणि राजकीय हेतू युद्धाच्या मागे जरी भगवंतांचा असला तरी आत्ता या क्षणाला अर्जुनाला अर्जुनाच्या हिताच्या दृष्टीने भगवंत बोलत आहेत आत्महिताच्या दृष्टीने भगवंत बोलत आहेत. म्हणून मी सांगतो आहे असं भगवंत म्हणतात. दुसऱ्याचं जर हित होणार असेल किंवा दुसऱ्याच्या हिताची गोष्ट करायची असेल तर सांगणंच भाग पडतं बोलणंच भाग पडतं. बोलल्याशिवाय कळणार कसं असं असल्यामुळं भगवंत एका पाठोपाठ एक परमार्थातली अत्यंत अंतरंग अशी प्रमेय अर्जुनाला उलगडून सांगत आहेत. त्याच्या अंतरंगामध्ये आत्ता मी जात नाहीये नाहीतर प्रवचनाचा विषय संपेल प्रवचनाचा वेळ संपेल. 9व्या अध्यायापर्यंत आतापर्यंत जे सांगून झालं आत्मविषयक ज्ञान होण्यासाठी जी देह मन बुद्धीची तयारी आवश्यक आहे ती म्हणजे विशिष्ट भावानी कर्म करणं कर्मयोग. हा विशिष्ट भाव देखील चित्तामध्ये मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण नसेल तर कर्मयोग होणार कसा. म्हणून ध्यानादी साधना आणि आपण परमात्मा स्वरूप आहोत याची साक्षात प्रचिती अशी प्रचिती आल्यानंतर त्या परमात्मा ज्ञानाचं आपल्या ठिकाणी असणाऱ्या जगताशी सांगड घालण्याची युक्ती म्हणून हे ज्ञान विज्ञानासकट लक्षात घेणं मरण समयापर्यंत साधना करत या ज्ञानाची प्रचिती घेत जगतामध्ये सुखे नैव अविरोध वृत्तीनी वर्तन करणं अनन्य गतिक होऊन एवढं झाल्यावर सतत उपासना करत राहणं आणि हा जो विज्ञानात्मक भाव आहे तो केवळ चिंतनाचा न राहता मनुष्य मात्र निसर्ग आणि अन्य प्राणी मात्र यांची कधीही अवगणना न करता त्यांच्या आत परमात्मा आहे अशा दृष्टीने पाहून त्यांना भजणं त्यांना योग्य मान देऊन राहणं आणि त्यांच्या ठिकाणी अविरत आत्मभावच भरून राहिलेला आहे तो परमात्मा भाव पाहणं याच्यासाठी म्हणून मत कर्मकृत मत परमो मत भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु अशा प्रकारचा 9व्या अध्यायामध्ये आलेला उपदेश इथपर्यंत भगवद्गीता सांगून झालेली आहे. आणि हे मी तुला आता परत एकदा सांगतो असं भगवंत म्हणतात. कारण मानव निसर्ग मात्र आणि मानवाखेरीज असलेला अन्य प्राणी समूह यांच्या ठिकाणी जर परमात्मा पाहायचा झाला तर यांच्यातल्या काही ठळक गोष्टींच्या अंतर्गत परमात्मा पाहायला शिकवण्याची दृष्टी सांगणारा हा अध्याय आहे. विज्ञानात्मक भाव आहे. सर्व नद्यांच्या ठिकाणी परमात्मा पाहता येत नसेल तर गंगेच्या ठिकाणी पहा. सर्व पर्वतांच्या ठिकाणी परमात्मा भाव नसेल हिमालयाच्या ठिकाणी पहा. अशा प्रकारच्या विभूती या अध्यायात सांगितल्या जाणार आहेत. हे परमवचन आहे. परम म्हणजे सर्वात शेवटचं सत्य. एक सत्य आहे एक असत्य आहे आणि सत्य आणि असत्य याच्या पलीकडचं असणारं कायमच सत्य, त्याला परम असं म्हणतात. परम हा शब्द अल्टिमेट, सर्वात शेवटचं अशा तऱ्हेने वापरला जातो. म्हणून सद्गुरूंना देखील किंवा ज्ञानी पुरुषाला परम हंस असं म्हणतात. हंस जर निरक्षीर विवेक करत असेल तर अनात्मा आणि आत्मा याच्या संबंधीचा विवेक करणारे ते परमहंस. ब्रह्माला देखील ते अंतिम असल्यामुळं, ब्रह्माच्या पलीकडे काही नसल्यामुळं परब्रह्म असं म्हणण्याचा प्रघात आहे. त्याच्या पलीकडे आणि काहीही नाही, सर्वात शेवटी असणार. सत्य आणि असत्य हे द्वंद्व आहे. आज जे सत्य आहे ते उद्या असत्य होऊ शकतं. तो आपल्या कल्पनेतला देखील भाग असू शकतो, आपल्या माहितीच्या अपूर्णपणाचा देखील भाग असू शकतो. तुम्ही जे सत्य प्रतिज्ञेवर सांगता ते तुमचं आकलन असतं. घटना तशी असेलच असं नाही, तुम्हाला जे सत्य वाटतं ते आणि सत्य याच्यात अंतर असू शकतं. पण जे परम सत्य आहे ते मात्र कधी असत्य होऊ शकत नाही. भगवंत असं म्हणतात की मी परम असं तुझ्यापाशी सांगतो आहे. जे सांगतो आहे ते इतकं असल आहे, जे सांगतो आहे ते इतकं शुद्ध आहे, ते इतकं पलीकडचं आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे, ते असत्यात रूपांतरित होणार नाही. भूय एव महाबाहो, हे तू परत एकदा ऐक. शृणु मे परमं वचः, माझं परम वचन तू ऐक. यत्तेहं यत ते अहम प्रियमानाय, कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस. वक्षामि हित काम्यया, म्हणून तुझ्या हिताचं जे आहे, तुझ्या हिताचं जे आहे ते तुझ्या हिताची कामना धरून मी तुला सांगतो आहे, असं भगवंत म्हणतात. या श्लोकातच भगवंतांचं अर्जुनाविषयी असलेलं प्रेम व्यक्त होतं. सख्य भक्तीच्या ओव्या याच्यात असणारच, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या सख्य भक्तीचाच श्लोक आहे. या अध्यायाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना देखील अतिशय अद्भुत आहे. या अध्यायापासून, या अध्यायाचा विशेष असा आहे की या अध्यायापासून भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीच्या निरूपणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु स्तवन करण्याचा प्रघात सुरू केला. तो हा 10वा अध्याय आहे. 9व्या अध्यायात ही सद्गुरूंविषयी थोडं बहुत बोललेले आहेत, पण या अध्यायाच्या पासून सद्गुरु स्तवन ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केली. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसार तम सूर्या अपरिमित परम वीर्या तरुण तर तुर्या लालन लीला, नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा, नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, निवृत्तीनाथांना उद्देशून म्हणतात. आत्मानुभव नरेंद्रा श्रुतीसार समुद्रा मनमथ मनमथा, नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. गुरुस्तवनांच्या अंतर्गत याच्यावरची निरूपण झालेली आहेत, पण नुसतं ऐकलं तरी पवित्र वाटतं. तुमचा अनुग्रह गणेशु जई दे आपुला सौरसु तई सारस्वती प्रवेशु बाळकाही आती. मी आपल्या समोर बाळक आहे. तुमचा जर अनुग्रह लाभला, अनुग्रह रूपी गणेश तुमचा, आणि त्यामुळे तुमचा सामर्थ्य रूपी सौरस प्रसाद प्राप्त झाला, तर वाङ्मय आणि शास्त्र सारस्वतामध्ये एखादं बालक देखील लीलया प्रवेश करत. जी दैविकी उदार वाचा जई उद्देशुदे नाभिकाराचा तई नवरस सुधाब्धीचा थावो लाभ. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची परी तुके महेशेसी एवढे जीए महिमेचे करणे ते वाचा बळे वानुमी कवणे. का सूर्याची या अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरू वरी फुलवरा. कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेवो. चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणोनी मिया नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. का साडे पंधरया रजतवणी तैशी स्तुतींची बोलणी उगियाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. अशा प्रकारे सद्गुरूंचं स्तवन सुरुवातीला ते केल्यानंतर सद्गुरूंना उद्देशून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्याकडे तुम्ही फार ममत्वानी आतापर्यंत पाहिलं. सद्गुरूंच्या ममत्वानी तुम्ही माझ्याकडे आतापर्यंत सदैव अवलोकन माझं करत राहिलात. म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू जाहलो. आणि तुमचं हे ममत्वानी माझ्याकडे पाहणं कसं आहे हे सांगताना मागा दूध दे म्हणितलियासाठी थोडं थोडं दूध हवं होतं उपमन्यूला. त्यांनी शंकरांची आराधना केली. तेव्हा शंकरांनी आघविया क्षीराब्धीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी. सर्व क्षीरसागरच बहाल करून टाकला. हे जसं शंकरांचं करणं उपमन्यूसाठी तसं तुम्ही माझ्यासाठी केलं असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंशी बोलताहेत, सुखसंवाद साधताहेत. ना तरी वैकुंठ पीठ नायके श्री विष्णूंनी रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. खेळणं दिलं ध्रुवपदाचं, रुसलेल्या ध्रुवाला जसं वैकुंठ पीठ नायक आहे श्री विष्णूंनी, तैसी जे ब्रह्मविद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसवता ठावो, ब्रह्मविद्येमध्ये सर्वश्रेष्ठ अशी भगवद्गीता, सर्व शास्त्र ज्या ठिकाणी विश्रांतीला आलेली आहेत अशी भगवद्गीता, ते वोविये गावो ऐसे केले, माझ्या मुखातून मी ओव्या म्हणाव्यात त्याच्या संदर्भात असं तुम्ही मला बनवलं. अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंचं स्तवन या अध्यायामध्ये केलं. तसं या अध्यायामध्ये नवव्या अध्यायापर्यंत काय विषय आला याचा ज्ञानेश्वर महाराजांनी एकदम आढावा घेतलेला आहे. त्याच्या संदर्भातल्या ओव्या आल्या. प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलीला योगू विषदू. आता मी कसं सांगितलं तसंच. आणि नववा अध्याय सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नवमींचिया अभिप्राया सहसा मुद्रा लावा वया बिहाला, मग मी वाया गर्व का करू. नववा अध्याय कसा आहे याच्या संबंधी मात्र अधिकृत सांगण्यासाठी, मुद्रा लावण्यासाठी मी तितका समर्थ नाही. जो 700 श्लोकांमध्ये अभिप्राय आहे तो अभिप्राय एका नवव्या अध्यायामध्ये येतो. तरी देखील ज्ञानेश्वर महाराज सगळ्या अध्यायांची स्तुती देखील करतात. गुळा साखरे मालेयाचे हे बांधे तरी एकाची रसाचे, तरी स्वाद गोडीयेचे आन आन जैसे. गुळ साखर इत्यादी वापरून केलेली पक्वान्न ही सगळीच गोड जशी असतील तरी देखील त्यांची गोडी थोडी थोडी भिन्नच राहते. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य राहतं. म्हणून तर तुम्ही कधी जिलबी, कधी गुलाबजाम, कधी लाडू, स्वाद गोडीयेचे आन आन जैसे, तशा प्रकारचे हे अध्याय आहेत. हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमीचे तो अनुवादलो, हे तुमचे सामर्थ्य प्रभो. हा नववा अध्याय कसा आहे परी हे असो, एथ ऐसे राम रावण झुंझिन नले कैसे, त्याला उपमा नाही. राम रावण जैसे मीनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमियाची ऐसे मी म्हणे. तसं मी म्हणतो की नवव्या अध्यायात कृष्ण जे बोलले ते नवव्या अध्यायासारखं, ते दुसरीकडे कुठेही दाखवता येणार नाही. जसं राम आणि रावण यांच्यातलं तुंबळ भीषण युद्ध, त्याला उपमा काय तर राम आणि रावण यांच्या युद्धाचीच. तशा प्रकारे पूर्वी कधी झालं नाही, नंतर कधी होणार नाही. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले. नवव्या अध्यायापर्यंत आम्ही जे काही निरूपण केलं तर ते निरूपण करत असताना तुझं अवधान आम्ही पाहत होतो. परत तोच विषय येतोय, बोलणारा बोलतोय आणि ऐकणारा ऐकतोय, तर ऐकणारा किती ऐकतोय हे तुम्ही पाहत आहात. तव टाचे नव्हे भले पुरते आहे, त्याच्यामध्ये काही कमतरता नाही, ते भलं पुरत अतिशय उत्तम संपूर्ण असं अवधान तुझं आहे असं आमच्या लक्षात आलं. घटी थोडेसे उदक घालीचे, तेने न गळे तरी वरिता भरीचे. घटामध्ये मडक्यामध्ये थोडं पाणी घालून आधी पाहतात ते गळत तर नाहीये ना. एकदम पाणी ओतून उपयोग काय, गळका असेल माठ. न गळे तरी वरिता भरीजे, आणि जर गळला नाही तर मग पूर्ण भरावा भरायचा. ऐसा परिसवनी पाहिलासी, तसं ऐकून पाहिलं मी तुला, कसं ऐकतो आहेस ते. तव परिस विजे ऐसेची होतसे, तुला मी ऐकून पाहिलं तर अजून अजून तुला ऐकवावं, कारण तुझ्यात अजून जागा आहे ऐकवण्यासाठी. तू स्वीकारतो आहेस असं माझ्या लक्षात आलं. अवचितयावरी सर्वस्व सांडीजे, मग चोख तरी तोची भांडारी किजे. अचानक आलेला नोकरी द्या म्हणतो आहे, काही काम हवं आहे आपलं, एखादं सर्वस्व. सर्वस्व म्हणजे काय, 500 रुपयाची नोट, थोडस काहीतरी मौल्यवान असं घरात इकडं तिकडं खुणेने ठेवून द्यावं आणि त्याला 4-8 दिवस जवळ ठेवावं, आणि मग ती वस्तू इकडची तिकडं झाली नाही, हल्ली नाही हे पाहावं. मग चोख तरी तोची भांडारी की जे, मग आपलं जे भांडार आहे ते भांडार सांभाळण्यासाठी म्हणून त्याच्या हातात द्यावं चोख आहे हे पाहून. तैसा किरीटी तू आता माझे निज धाम की. सद्गुरु बोलतायत शिष्याला, सद्गुरु तुम्हाला परिसवून पाहत आहेत. सर्वस्व देण्यासाठी योग्य कोण आहे हे पाहत आहेत. तुम्हाला कल्पना नाहीये, तुम्ही तुमच्याप्रमाणे वर्तन करतायत आणि सद्गुरु तुम्हाला परिसवून पाहत आहेत. तुम्हाला माहित नाहीये की तुमची परीक्षा होतीये, तुमच्या नियमितपणात तुमची परीक्षा होतीये तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही केंद्र सुटायच्या वेळेला 8:30, 5:30 असे येऊन उभे राहताय, आलेल्या लोकांशी जरा बोलणं चालणं करून घरी निघून जात आहे. सद्गुरु तुम्हाला परिसवून पाहतायत. तुम्हाला कल्पना नाहीये, कसं असायला हवं कसं नसायला हवं हे सद्गुरु सांगतायत. तुम्हाला वाटतंय प्रवचनात बोलतायत, विषयाच्या अनुरोधाने बोलतायत, पण आपल्याकडून अपेक्षा आहे सद्गुरूंची याची तुम्हाला कल्पना नाहीये. एवढं तुम्ही स्वतःवर घेतलेलं नाहीये. सद्गुरु परिसवून पाहतायत, कसं होतंय काय करतोय ते बघतायत. सद्गुरु सांगतायत रोज ध्यानाला बसायला पाहिजे, तुम्हाला वेळ मिळत नाहीये. तुम्ही कधी बसताय कधी बसत नाही आहात, ते परिसवून पाहतायत. ज्याच्यापाशी अंतरंग द्यायचं सर्व द्यायचं तो योग्य तर असला पाहिजे. चोख असेल तेव्हाच भांडारी करणार ना. पण तुम्हाला चोख वागण्याबद्दल माहिती नाहीये, तुम्हाला असं वाटतं की बाकीचं सगळं करून आपण जेवढं जमेल तेवढं करू. सद्गुरूंना समजतंय, अवचितयावरी सर्वस्व सांडीजे, मग चोख तरी भांडारी कीजे। स्वामीजी गेले स्वरूपानंदांकडे आणि स्वरूपानंदांचं दर्शन झालं। संध्याकाळी लोकांचे परत प्लॅन सुरू झाले, गणपतीपुळ्याला जाऊ शकतो आणि कुठं कुठं जाऊ शकतो अवतीभोवती। झालं दर्शन, झालं दोन दिवस राहायचं आहे। स्वामीजी म्हणाले की मी आता इथून कुठं जाणार नाही, तुम्हाला कुठं जायचंय तिथं जाऊन या। सद्गुरू पाहत होते। तुम्ही त्यांच्याकडेच आलायत का त्यानिमित्ताने आणि कुठं कुठं जाण्यासाठी आलायत पाहत होते। स्वामीजी हा प्रसंग नेहमी सांगायचे प्रवचनांमध्ये। नंतर स्वरूपानंद असं सांगत असत की बाळासाहेब एक इथं आले ते इथंच राहिले असं सांगत असत, ते पाहत होते असं त्याचा अर्थ आहे। तिथं गेल्याबरोबर तुम्हाला माहिती दिली जाते इथं असं असं सुवर्ण मंदिर, सूर्य मंदिर आहे, इथं अमुक आहे, इथला किनारा चांगला आहे, कल्पना दिली जाते की शिबिर आहे, त्या शिबिरात तुम्ही इकडे तिकडे कुठं जायचं नाहीये, तुम्ही दुपारच्या वेळेला मुलांना घेऊन समुद्र किनाऱ्यावर जाऊन आलात। सद्गुरू पाहतायत, विश्रांतीची तर वेळ आहे, सद्गुरू पाहतायत। आपल्याला कल्पना नाहीये म्हणून बेसावत राहू नका। आपला जो परमार्थ आहे तो परमार्थ तडीला जर न्यायचा असेल तर तडीला नेण्यासाठी जे जे करायचं असतं ते ते सगळं करणं गरजेचं आहे। ज्ञानेश्वर महाराज सांगतायत भगवंतांच्या मुखातून, याचा अर्थ सद्गुरु शिष्याकडे कसं पाहतात याची ही खूण आहे, युक्ती आहे। ऐसे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे, पाहोनी बोलिले अत्यादरे। जेव्हा तो चोख आहे असं समजलं तेव्हा त्या सर्वेश्वरांनी अत्यादराने, तेव्हा सद्गुरूंच्या मनात शिष्याविषयी देखील अत्यादर निर्माण होतो। कारण ऐकायला खरा आलेला हा एवढाच आहे हे त्यांना समजतं, म्हणून गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा, जसं पर्वताच्या जवळून जाताना मेघांना अवसान चढतं की आता याच्यावर किती बरसू आणि किती नाही, तैसा कृपाळूवांचा रावो म्हणे ऐके गा महाबाहो। तसं कृपाळू कृपाळू म्हणून जे आहेत त्यांच्यामध्ये देखील राव असणारा, बघा ना तरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कवतिके, बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे, ना तरी मधुवनी ध्रुवासी केले। अजून एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिले, जैसे कपोल शंखे शिवतले, मग वेदांच्या मतीचे ठेले ते लागला बोलो। अशा प्रकारची कृपा करण्यामध्ये जे राव आहेत असे, सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती, भूय एव याच्यावरचं निरूपण आहे। जे पूर्वी सांगितलेलं आहे तेच मी सांगतो आहे, नवीन काही नाहीये, पण आता तू ऐकण्यासाठी योग्य आहेस हे लक्षात घेऊन मी सांगतो आहे। पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, इकाची जवजव वाढी देखीजे, या लागी नुबगीचे वाहो करिता। दरवर्षी शेत पेरायचं, जोपर्यंत पीक वाढत आहे तोपर्यंत रोज दरवर्षी शेत पेरायला शेतकऱ्याला कंटाळा येत नाही। ओसाड जमीन असेल तर शेतकरी कशाला शेत पेरेल। प्रतिवर्षी क्षेत्र पेरीजे, पिकाची जवजव वाढी देखीजे, या लागी नुबगीजे वाहो करिता, म्हणून या प्रकारचे श्रम करण्यासाठी म्हणून उभग येत नाही शेतकऱ्याला. पुढत पुढती पुटे देता जोडे वानियेची अधिकता. पुढं पुढं अधिक अधिक पुटं देत असताना ती पुटं देत असताना त्याच्यातलं किडाळ किंवा कीट म्हणजे अशुद्धता निघून जात असते. सोनं कधी पुटं देऊन कमी होत नाही, जाळून सोनं कमी होत नाही, सोन्याला काही होणार नाहीये, पण अशुद्ध तर जळतंय. म्हणून अधिकाधिक जाळावं असं वाटेल, अधिकाधिक पुटं द्यावीशी वाटतील. पुढत पुढती पुटे देता जोडे वानियेची अधिकता, म्हणून सोने पंडुसुता शोधूची आवडे. म्हणून जितकं शुद्ध करू तितकं शुद्ध करावंसच वाटत राहतं सोनं. जसं सोनार आला तैसे एथ पार्था, तुझं आभार नाही सर्वथा, आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. सोन्याचा आभार नाहीये, सोनाराला स्वतः करता म्हणूनच ते शुद्ध शुद्ध अधिक शुद्ध करावं असं वाटतं. जैसे बाळका लेववीजे लेणे तया शृंगारा बाळकाई जाणे. लहान बाळाला आई किती सजवते, ती सजवते आणि त्याच्याकडे पाहते आणि मोठी आनंदित होते. त्या शृंगाराबद्दल बाळ काय जाणत असतं, डोळ्यात वरून हात फिरवला की काजळ इकडे तिकडे होईल. बाळाला त्याचं काही नसतं, पण त्याला उत्तम रीतीने शृंगारायचं आणि त्याच्याकडे पाहायचं ही आईची आवड असते. परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊलीये दिठी, आईच्या दृष्टीने ते सुखाचे सोहळे असतात. आईला तो भोग भोगावासा वाटतो. तैसे तुझे हित आघवे जवळ जवळ का तुझ फावे. तुझ हित आघव हित संपूर्ण जो जो तुला प्राप्त होत आहे तव तव आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. तुझ हित जोपर्यंत जस जस तुला प्राप्त होत आहे तस तस आमचं सुख दुणावत आहे वाढत आहे असं घडतंय म्हणून मी तुला सांगतोय. आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी आवडी. ही सगळी उदाहरणं आणि सगळं निरूपण आणि तुझी स्तुती अर्जुनाला त्यांनी हेरलेला होता हे खरं. त्यांची प्रथम भेट द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला झाली. आते मामे भावंड असली तरी देखील त्यांनी एकमेकांना पाहिलेलं नव्हतं. अर्जुनाचं अप्रतिम युद्ध कौशल्य त्यावेळेला सर्वात प्रथम श्रीकृष्णांनी समक्ष पाहिलं. त्यावेळेला अनेक राजांशी एकट्या अर्जुनांनी युद्ध केलेलं होतं आणि अर्जुनाच्या बरोबर भीम होते. भीम आणि अर्जुन तसं पाच जणांना शस्त्र हातात धरण्याची आवश्यकता नव्हती, दोघं पुरेसे होते. पण या पाच पांडवांमध्ये अर्जुनाबाबत जी भगवंतांची आवड आस प्रीती सतत वाढत गेली, अर्जुनाच्या अनेक गुणांमुळे अर्जुन भगवंतांना प्रिय झाला, त्याचं सर वर्णन इथं सगळं चाललेलं आहे. पण ते तेव्हापासून पाचही भावांमध्ये कोण अशा पद्धतीने भगवंत निश्चित पाहत होते. जेव्हा खांडवन जाळलं तेव्हा अग्निदेवता प्रसन्न झाली आणि दोघांनाही कृष्ण आणि अर्जुन दोघांनाही वर कोणतेही वर तुम्ही मागा असं जेव्हा अग्निदेवता म्हणाली तेव्हा अर्जुनाने गांडीव धनुष्य मागून घेतलं. धनुष्य आणि भाता ज्या भात्यातले बाण संपत नाहीत असा अमोघ बाण असलेला भाता आणि गांडीव धनुष्य. आणि जेव्हा श्रीकृष्णांवर वर मागण्याची वेळ आली श्रीकृष्ण म्हणाले याच्या मनामध्ये माझ्या विषयी कधीही किलमिष न येवो, हा आणि मी सदा सर्व काळ मित्र भावनेमध्ये राहो, अशा प्रकारचं वर आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. म्हणून तृप्तीला देखील सवड घ्यावीशी वाटत नाही तुझ्याशी बोलताना. आता आम्हा येतुलाची कारणे तेची ते तुझशी बोलणे याच कारणाकरता आम्ही तेच तुझ्याशी बोलतो आहोत, तृप्ती होत नाही म्हणून बोलतो आहोत. परी असो हे अंतर करणे अवधान देई. इथं अर्जुन आणि भगवंतांचे संबंध असणाऱ्या अत्यंत प्रेमाचे संबंध दाखवणाऱ्या ओव्या संपल्या. सत्य भक्ती चाललेली आहे. तरी ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेऊनी परब्रह्म तुझ खेवासी आले. उत्तम वर्म जाणून ऐकणाऱ्या अर्जुना माझं परम वाक्य आता ऐक की जे वाक्य त्या वाक्यांची अक्षर तुझ्यासाठी परब्रह्माला घेऊन आले तुझ्या आलिंगनासाठी अशा प्रकारचं मी तुझ्याशी बोलतो आहे. परी किरीटी तू माते नेणसी ना निरुते तरी तोगा जो मी येथे ते विश्वची हे. तू अजून मला पुरतं जाणलेलं नाहीस. तू अजून मला श्रीकृष्ण तुझ्या समोरचा तुझ्या रथाच्या धुरेवर बसलेला म्हणूनच पाहतो आहेस. परी किरीटी तू माते नेणसी ना निरुते तरी तो गा जो मी येथे. पण मी इथं खरं म्हणजे जो आणि जसा आहे ते विश्वची हे फार व्यापक आहे. मी श्रीकृष्ण तर आहेच तुझ्या समोर असलेला, पण खरं म्हणजे विश्व हे माझं स्वरूप आहे. नमे विदुहु सुरगणा, हे माझं स्वरूप कोणीही जाणलेलं नाही, यथार्थाने कोणीही जाणत नाही. प्रभवम न महर्षया, माझा प्रभाव महर्षी सुरगण हे कोणीही जाणत नाहीत. अहम आदिर ही देवानाम महर्षीणांच सर्वशः, याच कारण सर्व देवांच्या आधीचा मी आहे, मी त्यांचा आदी आहे, ते मला संपूर्णपणाने जाणत नाहीत. आणि महर्षी तर नंतर आलेले आहेत, तेही मला सर्व यथार्थत्वाने जाणू शकत नाहीत असं भगवंत म्हणतात. त्याही ओव्या अत्यंत सुंदर आहेत, पण आपल्या आपला जो विषय चाललाय त्या विषयाच्या पेक्षा भिन्न वेगळ्या अशा आहेत. आपल्याला सत्य भक्तीशी तूर्त काम आहे असं असल्यामुळं इतक्या सुंदर सुंदर मधल्या ओव्या सगळ्या बाजूला सारून आपण पुढे जिथं सत्य भक्तीचं वर्णन आलेलं आहे तिथं जाणार आहोत. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामि बुद्धियोगंतम येन माम उपयांति ते, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयाम्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओ